भाग 14 येशु गुरु लुका 2:41-52 Mark 6:34 येशूचे पालन पोषण मरिया आणि युसुफच्या घरी झाले. तो 12 वर्षाचा झाला होता तेव्हा मरिया आणि युसुफ त्याला येरुसलेमेत घेऊन गेले. त्यांनी गुरुजनामध्ये बसून भाषण ऐकतात आणि देवाच्या बद्दल काही गोष्टी केल्या. त्याने त्याची ऐकले व त्यांना प्रश्न विचारले. सर्व परमेश्वराच्या गोष्टी ऐकून ते एक आश्चर्यचकित झाले. तेव्हा येशू 30 वर्षाचा होता. तेव्हा त्यांना लोकांना देवाबद्दल शिकवणे सुरू केले. काही जणांनी त्यांचा शिक्षावर विश्वास ठेवला आणि त्याचे अनुसरण केले. अन्य लोकांनी त्याच्यावर विश्वास केला नाही आणि त्यांचा नकार केला.